गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जानकी जीवनस्मरणजये
आपण येऊन ठेपलेलो आहोत। आजचा आपला हा 9वा अभ्यास वर्ग आहे। आजच्या अभ्यास वर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या वर्गाला साक्षात भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद, ज्यांच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या श्रीकृष्ण भक्ती चालू आहे, इतरांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंती चालत असते, आपल्याकडे ही दैवी संपत्ती ज्यांच्या पिढ्यानपिढ्या घरात चालू आहे, अशा उपासनी उभयांचा आपल्याला आशीर्वाद इथे असल्यामुळे त्यांचं जे प्रिय दैवत आज जे आहे कृष्ण किंवा विष्णू याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर सवितर्क समाधीपर्यंत आपण येऊन ठेपलेले आहोत। तर याच्या पुढचा जो भाग पतंजलीने सांगितलेला आहे की सवितर्क समाधीनंतर सविचार समाधी हा जो भाग आहे की अशा तऱ्हेनं चित्ताची एकाग्रता या मूर्तीच्या स्वरूपावर किंवा जे काही आपण मधुर ऐकत असू, संगीत ऐकत असू, त्याच्यावर झाल्यानंतर काही कालानंतर तुम्हाला तो सगळा जो काही मूर्तीच्या दर्शनाचा आनंद जो आहे किंवा गाण्याचा आनंद आहे किंवा कुठल्याही चांगल्या कलेचा की जे आपण आपल्या बुद्धीला आलंबन म्हणून स्वीकारलेला आहे किंवा आधार म्हणून धरलेला आहे या एकाग्रतेसाठी म्हणून तो काही काल गेल्यानंतर आपल्या विचारामध्ये चिंतनामध्ये अशा तऱ्हेने तोच आनंद प्रकट होऊ शकतो। म्हणून सवितर्क समाधीची पुढची जी अवस्था, सूक्ष्म अवस्था जी भगवान पतंजलींनी सांगितली आहे ती म्हणजे सविचार समाधी। आता इथे आपल्या लक्षात येईल की जी भक्ती आपण सध्या पाहत आहोत विष्णुस्मरण, या विष्णुस्मरण भक्तीचं आणि सविचार समाधीचं खूपसं साधर्म्य आहे। म्हणून पतंजलींनी पुढचं सूत्र जे काही सांगितलेलं आहे ईश्वर परिधानात वा या सूत्रांच्या समूहामध्ये की तत् जपहा तत् अर्थ भावना, की त्याचा अर्थाच्या भावनेने जप करावा, तस्य वाचकः प्रणवः तत् जपहा तत् अर्थ भावना, तर ती अर्थाची भावना करून केला जाणारा जप आणि हे विष्णुस्मरण हे दोन्हीही भक्तीच्या मार्गाने आणि योगाच्या मार्गाने एकच पातळीवर आहेत, दोघांची एकच पायरी आहे। या भक्तीच्या सोपानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा भक्तीच्या सोपान कधीही आपली पायरी सोडून वागत नाही, म्हणजे ज्या पायरीवर आपण असू तिथून आपण जर मनापासून प्रयत्न केला तर तिथून कधी खाली येत नाही, आपण वरवरच्याच पायरीवर जाणार आहोत। तर ह्या दृष्टीने विचार केला असताना सविचार समाधी म्हणजे त्याच मूर्तीचं विचाराने जेव्हा तुम्ही चिंतन करू शकता, थोडक्यात आपण त्या मूर्तीपासून जरी लांब असलो किंवा कुठेही जरी असलो तरी केवळ तुमच्या मनश्चक्षुसमोर विचाराने किंवा त्याच्या चिंतनाने किंवा त्याच्या रूपाच्या ध्यानाने ती मूर्ती तुमच्यासमोर जर साक्षात प्रकट होऊ लागली तर त्याला आणि ती तशीच एकाग्रतेमध्ये राहू शकली तर त्याला सविचार समाधी असं म्हटलेलं आहे। आता इथे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक या अवस्थेला समांतर, ज्याला आपण पॅरलल म्हणतो, काही काही शब्द आपण इंग्रजीतनं मराठीत वापरतो आणि मराठी म्हणून समजतो आपण, तसं एखाद्याला छायाचित्र म्हटल्यानंतर म्हणतो फोटो म्हणून सर मराठीत सांगा ना, म्हणे छायाचित्र कुठनं काढलं आहे तुम्ही, तसं हा जो शब्द आहे पॅरलल ज्याला म्हणतो आपण पॅरलल रेफरन्स, तसेच तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून हे आपल्याला पॅरलल रेफरन्सेस ज्याला म्हणतो समांतर अभंग, तसेच त्या साधर्म्य असलेले हे आपल्याला बघायला मिळतात। तुकाराम महाराजांचा साधा जो अभंग आहे नेहमी आपण म्हणतो तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, त्याच्या सगळ्या रूपाचं वर्णन केलेलं आपल्या लक्षात येईल, गळा तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी, अंडरलाईन कंठी कौस्तुभमणी विराजेचं, कारण एक लक्षात ठेवावं की या कौस्तुभ सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येक मानवाचा पुढे भगवंताच्या कंठातला कौस्तुभमणी होणार आहे, त्याचं स्मरण असलं तर। तेव्हा पुढे सांगायचं म्हणजे तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, त्यातली जी आवडीचा हा जो भाग आहे, आनंद हा जो भाग आहे, हा सवितर्क आणि नंतर ध्यानामध्ये तुमच्या जेव्हा ती मूर्ती येईल तेव्हा सविचार दोन्हीचा निदर्शक आहे. तुकाराम महाराजांचा अभंग. आता इथे मूळ हे लक्षात घ्या की मूळ मूर्ती ही कशीही जरी असली आणि कुणाचीही जरी असली तरी तुमच्या सविचार आल्यानंतर तुमच्या ह्याने तुम्ही नटवू शकता. ती तशीच मूर्ती पाहिजे अशातला भाग नाही. म्हणून आपल्याकडे पूजेपेक्षा मानस पूजेचं महत्व जास्त मानलेलं आहे. कारण पूजा ही बाह्य साधनांवरती अवलंबून आहे. बाह्य साधनं जशी असतील त्यावर पूजा अवलंबून असतं, पण मानस पूजा तिला आपण साधनं पुरवत असतो मनातून. त्यामुळे मानस पूजेचं महत्व आपल्याकडे जास्त सांगितलेलं आहे. म्हणून आपण देवात जरी गरिबाचा देव आणि श्रीमंताचा देव असे जरी भेद करत असलो त्याच्यावर संत बहिणाबाईंचा फार चांगला अभंग आहे. ते असं म्हणतात की सोन्या रूपानं नटला श्रीमंताचा बालाजी. त्याची सेपरेट युनिव्हर्सिटी सुद्धा असते मग त्या बालाजीची, त्याला आपण तिरुपती युनिव्हर्सिटी म्हणतो. त्या म्हणतात की सोन्या रूपानं नटला श्रीमंताचा बालाजी, पण शेतकऱ्याचा विठोबा पाना फुला इले राजी. पत्रम पुष्पम फलम तोयम व्योमे भक्त्या प्रयच्छते. त्याला या गरीबाच्या भगवंताला पाणी सुद्धा चालतं आणि मानस पूजेतला सुद्धा चालतं. त्याला विशिष्ट अमुक पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्यासाठी सेपरेट युनिव्हर्सिटी त्याला करायला लागत नाही मानस पूजेमध्ये. तेव्हा हा जो भाग आहे त्यातला, म्हणून त्याला तुकाराम महाराज म्हणतात की गोड तुझे रूप एकदा ते माझ्या मनात आल्यानंतर, आणि गोड तुझे नाम की त्या रूपाच्या मागणं नाम आलंच. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कारण त्या रूपातून आणि नामातून हे प्रेम प्रकट होत असतं, प्रेम प्रकट होणार असतं. हे पुढे तिसऱ्या याच्यामध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात सवितर्क झाला की सविचार झालं की त्या सविचारामागून सविचार समाधीचा परिणाम, म्हणून जसा सवितर्क समाधीचा परिणाम हा सविचार समाधीच होतो आणि सविचार समाधीचा परिणाम हा सानंद समाधीच होतो. कारण एकदा ती तुमची मूर्ती तुमच्या मनःचक्षुसमोर प्रगटायला लागली आणि काही काळ राहायला लागली की ती विहार करायला लागते आणि त्यातून तुम्हाला विलक्षण आनंद तुमच्या मनामध्ये निर्माण होतो. त्याचं वर्णन पुन्हा तुकाराम महाराज करतातच, पॅरल रेफरन्स. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हा आनंद असा आहे की हा दुसऱ्या कशावर उमटत नाही. ह्या आनंदाच्या वस्त्राला आनंदाचा धाग आहे. म्हणून ते म्हणतात आनंदाची अंग आनंदाचे. आता इथेच आपल्या लक्षात येईल की आनंद सानंद समाधीचा साधकाच्या हातनं अभ्यास होऊ लागला की मूळ भीमसेन आहे त्या नवरात्रीतली मूर्ती आहे इथे संबंध येत नाही. इथे बाह्य आलंबन जे स्थूल होतं त्याला दूर झालं. आता सूक्ष्म आणि सूक्ष्मतर आलंबनामध्ये तुमची वृत्ती आलेली आहे. चित्तामध्ये सूक्ष्मतर वृत्ती निर्माण होत असल्यामुळे इथे सानंद म्हणजे मला याच्यातून माझ्या अंतकरणामध्ये किंवा चित्तामध्ये ज्या आनंदाच्या लहरीवर लहरी प्रगट होत आहेत ब्रह्मसुखाच्या, त्याच्यावर चित्त एकाग्र व्हायला लागतं. आणि ह्याची सुद्धा पुन्हा तुमच्या चित्ताला सवय झाली, अभ्यास झाला की त्याच्या पुढची पायरी म्हणून हा आनंद कुणाला होत आहे, मला होत आहे. तर मग हा मी कोण आहे? मला व्यवहारात जो मी भासतो तो मी खरा इथे आहे का की ज्याच्यावर हा आनंद प्रगट होत आहे? ह्याच्यासाठी मग हळूहळू ते आनंदाचं आलंबन हे सुटतं आणि स्वानंदातला आनंद निघून जाऊन स्व उरतो. आणि त्याला त्याने सास्मित असं नाव दिलेलं आहे. सास्मित समाधी म्हणजे संप्रज्ञात समाधीचे हे चार भाग धरले, सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित. सास्मित समाधीत तुम्ही आल्यानंतर मग साधकाला इथे मी जो स्फुरण काय आहे हे कळायला लागतं. म्हणजे माझ्या ठिकाणी हा जे स्फुरण असतं, स्फुरत असतं, ज्याला मी म्हणतो आणि ज्याच्या या स्फुरणावर बुद्धीचा सगळा व्यवहार चालू असतो तो खरा मी कोण आहे, इथून हा त्या साधकाचा अभ्यास सुरू असतो. आणि सास्मित समाधीत एकदा साधकाची सास्मित समाधीपर्यंत प्रगती झाली की पुढे हे मीच स्मरण प्रतिप्रसव क्रमाने महत्तत्वामध्ये विलीन होतं. महत्त्वातून पुढे ते प्रकृतीमध्ये विलीन होतं, प्रकृतीमधून पुरुषात विलीन होतं, ज्याला आपण परमात्मा असं म्हणतो, पुरुषोत्तम असं म्हणतो, त्याच्यामध्ये अंत्यविलीन व्हायचं असतं. तर हा जो मधला सास्मित समाधीचा हा जो भाग आहे, इथून जेव्हा महत्तत्वामध्ये हे स्फुरण मीच स्फुरण विलीन होऊ लागतं तेव्हा आपल्या लक्षात असतं की ज्याला मी आहे असं म्हणत असतो तिथे भगवंत असतो आणि स्फुरण फक्त मला मी आहे असं वाटतं. की अस्तित्व हा भगवंताचा गुण आहे, तो तो सगळीकडे असतो, भगवंत सगळीकडे असल्यामुळे अस्तित्व सगळीकडे आहे, पण माझ्या बुद्धीत जेव्हा त्याचं स्फुरण रूपाने मला ज्ञान होतं तेव्हा मला मी आहे असं वाटायला लागतं. म्हणून त्याला पतंजलीने ध्रुप दर्शन शक्ती हो एका अस्मिता इव अस्मिता अशी त्याची व्याख्या केलेली आहे. की परमात्मा आणि त्या परमात्म्याचं माझ्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, ते प्रतिबिंब ज्याला ज्या स्फुरणाला मी असं म्हणतो शब्दाने, हे स्फुरण हे दोन्ही एकच आहे असं वाटणं, प्रत्येक देत दोन्ही पूर्ण वेगळं असत, तर दोन्ही एकच आहे असं वाटणं याला अस्मिता अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे पतंजलीने. तर या व्याख्येनुसार जेव्हा प्रतिप्रसव क्रमाने आपण जेव्हा उलट जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की असणं हा भगवंताचा गुण आहे आणि त्याला मी मानणं हे माझं कर्तृत्व आहे. आता तो पुढे हे कर्तृत्व कसं येतं हे आपण पुढे स्वतंत्रपणे बघणार आहोत, पण इथे इथे आपल्या लक्षात येतं की जेव्हा या सास्मिता अवस्थेतून इथे पराबिंदू आहे किंवा इथे त्यांनी परादर्शन असं म्हटलेलं आहे की इथून जेव्हा पुढचा असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास जो पुन्हा आपोआप होतो तो करावा लागत नाही असं त्यांनी सांगितलं, की इथे आल्यानंतर पुढचा जो असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास म्हणून सांगितलाय त्याचंच तुकाराम महाराजांनी वर्णन जे केलेलं आहे की जे आपण भीमसेनच्या आवाजात मालकोसपणे ऐकत असतो, अनुवर्णीय चोकडा तुका आकाश एवढा, की पराबिंदूच्या पलीकडे गेल्यानंतर जो आपण भाग गेल्यावेळी बघितला. पण त्या अभंगाचे पुढचे जर आपण हे ऐकले चरण ऐकले तर ह्या सगळ्या त्या अवस्थेचं वर्णन हे आपल्या लक्षात येतं आणि त्यात सांगितलेली साधना तीही त्यांनी कॅप्सूलच्या स्वरूपात अशी थोडक्या शब्दात सांगितली. ते म्हणतात गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, की जे जग मला आत्तापर्यंत अत्यंत वास्तव असं खरं वाटत होतं की याच्याविषयी दुसरं सत्य नाही असं वाटत होतं, ते हे माझं शरीर आणि त्या शरीरातली बुद्धी ही दोन्ही मृतप्राय झाल्यामुळे हे कलेवर हे प्रेत जेव्हा मी गिळून टाकलं तेव्हा मला हा आकार भवभ्रमाचा आकार आहे असं कळायला लागलं. हा त्यांच्या अनुभवाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. का ते म्हणतात की ह्या बुद्धीचा एक गुणधर्मच आहे, इथे आलंय म्हणून फक्त सांगतो एक मिनिटभर, की बुद्धीमध्ये कुठलंही ज्ञान होताना ते एका ज्ञानाचे तीन भाग होतात. लक्षात घ्या की त्या बुद्धीमध्ये कुठल्या कशाचाही कुठल्याही क्षणी मला ज्ञान झालं तरी ताबडतोब बुद्धीचा ते तीन भाग करते, एक ज्ञाता, एक ज्ञेय आणि एक ज्ञान, त्रिपुट. म्हणून ते पुढे म्हणतात की सांडिली त्रिपुटी, हे तीन भाग जेव्हा पुन्हा एकात एक मिसळून जातात तेव्हा सांडिली त्रिपुटी तेव्हा दीप उजळला घटी. एरवी हा जो घट अनेक गोष्टीने भरलेला असतो तो प्रथम मोकळा होऊन भगवंताचा प्रकाश जेव्हा त्या घटामध्ये प्रकाशू लागतो तेव्हा त्याने दीप उजळला घटी असं म्हटलंय. आता इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा माझी व्यवहारातली अवस्था असेल तेव्हा त्या अवस्थे त्या व्यवहारिक अवस्थेमध्ये या शरीराचं काम काय, तर त्याचं तरी पुढे वर्णन केलं तुका म्हणे आता पूर्ण उपकारापुरता त्याच्या दुसरं काही ह्या देहाच्या आतनं घडणं शक्य नाही. तर हे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की हे पराबिंदूचं वर्णन म्हणून जे आपण करत होतो तिथे ही शेवटची जी अवस्था सांगितलेली आहे की महत्तत्वातून प्रकृतीतून पुरुषापर्यंत जाणं हा जो यातला भाग आहे याचंच वर्णन याचं वर्णन आपल्या शंकराचार्यांनी त्यांच्या अष्टकात केलेलं आहे. ते म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभूर व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधम का चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. त्याचा काय अर्थ सांगायला नको आपल्या सगळ्यांना माहीत आहेच आहे. तर इथपर्यंत हा आपला गेल्या वेळचा जो थोडासा भाग पराबिंदूचा किंवा परादर्शनाचा राहिला होता तो आपण आता इथे बघितला. तर इथे पराबिंदू किंवा परावाणी किंवा परादर्शन परामाया हे सगळे शब्द आपण जे वापरतो त्या बिंदूचा खरा अर्थ हा असा हा बघितल्यानंतर आपण आता ह्या वाणीचे जे चार प्रकार बघितले परापश्यंती मध्यमा वैखरी आता इथून आपण विष्णूच्या रूपाकडे वळणार आहोत. कसं, कारण दुसरा भाग त्याचा आपण बघितला की नामाने स्मरण तसंच रूपाने स्मरण. तर विष्णूचं रूप किंवा विष्णू म्हणजे आपल्याला भक्ताच्या दृष्टीनं काय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीनं काय आहे इथे याचा पुढे आपण अभ्यास करूया. सामान्य माणसाच्या दृष्टीनं जर आपण थोडस याच्याकडे बघितलं तर सर्वसाधारणतः आपल्याला असं लक्षात येतं की सामान्य माणसाला भगवंताची गरज असते का नसते असं म्हटलं तर त्याला त्याची गरज त्याच्या व्यापारी वृत्तीतून असते सामान्य माणसाची. कारण सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये देवघेवीमुळे व्यापाराचं तत्व इतकं भिनलेलं असतं त्याची व्यापारावर, देवाणघेवाणीवर आणि त्यातनं मिळणाऱ्या फायद्यावर इतकी भक्ती असते की तो शेवटी भक्तीचा व्यापार करायला लागतो. तर म्हणून सामान्य माणसाला आपल्या असं लक्षात येतं की 90% लोकांना भगवंताची तशी गरज भासत नाही जोपर्यंत त्यांचं सगळं सुरळीत चाललेलं असतं तोपर्यंत. फक्त भगवंताची गरज त्यांना आहे ते सुख, त्याची वृद्धी व्हावी, ते सतत मिळत राहावं. म्हणजे बघा की जी सातत्यता किंवा जी सततता की जे सातत्य अहंकाराला पाहिजे सुख दुःखातून, म्हणजे दुःखाच्या नाशातनं आणि सुखाच्या वृद्धीतनं, ते हे अहंकाराच्या रूपाने सामान्य माणूस भगवंताकडे मागत राहतो की ज्याच्यामुळे त्याचा पुन्हा अहंकारच पुष्ट होणार आहे. तेव्हा सुखवृद्धी, सुख सतत मिळावं आणि दुःखाचा नाश व्हावा ह्याच्यासाठी सामान्य माणसाला भगवंताची गरज असते. म्हणून सर्वसाधारण तुम्ही कुठल्याही सामान्य प्रापंचिक माणसाचं, चांगल्या माणसाचं वर्णन जर केलं ना तर ते असं सांगतो, अहो तो काय माणूस, सज्जन आहे, अत्यंत गॉड फिअरिंग आहे, असं तर वर्णन केलं होतं. पण गॉड ही काय फिअरिंगची गोष्ट आहे का? भक्ताच्या दृष्टीने जर त्याचं वर्णन करायचं असेल तर ते भक्ताच्या दृष्टीने तो गॉड लव्हिंग असतो. कारण भगवंत म्हणजे प्रेम, भक्त म्हणजे प्रेम, दोघांना एकमेकाला जोडलं जाणं हे प्रेममयता असते. त्याच्यामुळे भक्त हा कधीही गॉड फिअरिंग असणार नाही. कारण गॉडची फिअरिंग म्हणजे भीती वाटायचं कारण का? ते त्याने मला दुःख देऊ नये म्हणून. त्याच्या हातात कर्तुम अकर्तुम संन्यास अन्यथा कर्तुम अशी सत्ता असल्यामुळे समजा त्याने मला तुमच्या दुःख द्यायचं ठरवलं तर त्याने ते तसं करू नये. ह्याच्यासाठी सामान्य माणूस मगाच्या बघितल्याप्रमाणे देवाची त्याची गरज म्हणजे आपल्या वासना पुरवणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर की त्याला अगदी थोडं दिलं आणि सावकाशीनं दिलं केव्हा नाही दिलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपण असं म्हणता येईल की एखाद्या परीक्षेला मी पास व्हावं म्हणून देवाला जेव्हा नवस करतो तेव्हा तो नवस फेडण्याची मला इच्छा किंवा बुद्धी पुढच्या परीक्षेला जेव्हा बसतो तेव्हा होते. तर होत नाही. मी पास झाल्यानंतर भगवंताचं माझं कामच काय? बर, यातून आणखीन गंमत काय होते या सगळ्या ह्याच्यातून की या भक्तीमधून जी काही चित्ताची शुद्धता यायला पाहिजे, म्हणजे गेल्या दोन भक्त्यामध्ये जो आपण दोष बघितला तोही इथे सगळ्या नऊच्या नऊ भक्त्यांना शास्त्रकाराने हा दोष मुद्दाम आवर्जून सांगितलेला आहे की कुठलीही भक्ती करताना वासना पुरवण्यासाठी ती भक्ती करू नये. दोनवेळ महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलीही वासना भगवंताच्या भक्तीतनं पुरवून घेण्याची इच्छा आपल्या ठिकाणी असणं म्हणजे घरची चांगली कामधेनू विकून त्याच्या बदल्यात एखादं गाढव घेण्यासारखं आहे पदरामध्ये. म्हणजे ज्या भगवंताकडे आपण निष्कामधेनू व्हायचं, भगवंत निष्कामधेनू असल्यामुळे त्याच्याकडे तुम्ही कामना पुरवण्याच्या हेतूने त्याची भक्ती करणं, म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होणार की जिथे चित्त शुद्ध व्हायला पाहिजे त्याच प्रतिक्रियेने जर तुमचं चित्त मलिन होत असेल आणि मन आपल्या लक्षात येईल की आपलं मन या कुठल्याही बुद्धीमध्ये नेमकं हेच करत राहतं. जेव्हा एखाद्या मनाला, हा मनाचा गुणधर्म आहे, बुद्धीचा गुणधर्म आहे हा, की एखादी गोष्ट तुम्ही जबरदस्तीने जेव्हा मनाला करायला लावता तेव्हा ती जी करण्याची क्रिया आहे ती मन यांत्रिकपणे करत राहतं आणि आपण स्वतः सटकून त्यातनं पुन्हा दुसरं आपल्याला ते हवं ते करत राहतो. आणि ह्याच्यासाठी म्हणून मुद्दाम तत् जपहा तत् अर्थभावना म्हणून सांगितलेलं आहे की अर्थभावना त्याच्यामध्ये आल्याशिवाय त्यात एकाग्रता येत नाही. एकाग्रता आल्याशिवाय त्यात यांत्रिकपणा त्यात जो एरवी जो यायला येईल तो जात नाही. त्याच्यासाठी त्यांनी हे पथ्य सांगितलेलं आहे. नाहीतर कुठलीही भक्ती, कुठलाही भक्तीचा प्रकार हा सर्वसाधारणतः सामान्य माणूस अशा तऱ्हेने करतो. आपण जसं म्हणतो की आम्ही काम करताना काम यांत्रिकपणे करतो पण पगार घेताना आवडीने घेतो. मग त्याच्यासाठी एक तारखेपासून आम्ही पुन्हा पुढचा पगाराची तारीख केव्हा आहे ती आठवण करत राहतो. तसं म्हणून मुद्दाम सगळ्या ठिकाणी हे पथ्य सांगितलेलं आहे की कुठलाही भक्तीचा प्रकार, तुम्ही भक्ती कितीही थोडी केलेली असली, अगदी एक निमिष जरी केलेली असली तरी ती निष्काम भक्ती असावी. म्हणजे हा दोष चिकटत नाही. नाही तर सुरुवातीला भक्ती करताना हा दोष चिकटला की तो दोष काढण्यासाठी मला स्वतंत्रपणे पुन्हा आणखीन भक्ती करायला लागते. जसं पथ्य पाळलं नाही कुपथ्य झाल्यानंतर त्याला वेगळं औषध द्यायला लागतं, तो ते कुपथ्य सरळ करण्यासाठी आणि रोगासाठी आणखीन वेगळं औषध द्यायला लागतं. तसं हे लक्षात ठेवून, हा भाग लक्षात ठेवून आपण विष्णू स्मरण हा जो भाग आहे की यातला विष्णूचं रूप काय आहे हे आपण सामान्य माणसाच्या दृष्टीने थोडंसं कसं असतं आणि भक्ताच्या दृष्टीने कसं असतं त्या दोन्हीत फरक कुठे असतो हे बघूया. इथे याच्यासाठी पुन्हा आपल्याला आधारासाठी म्हणून आपण तो विष्णू सहस्रनामातला श्लोक आहे तोच घेऊया इथे. त्यात त्यांनी म्हटलंय, सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम. पुन्हा अंडरलाईन कौस्तुभला, कारण कौस्तुभ सोसायटीतल्या लोकांच्यावर ही अडीशीला जबाबदारी असं म्हणायला पाहिजे की आपला आज इथे असणारा प्रत्येक माणूस हा या दिव्यावर पुन्हा हजार दिवे लागणार आहे, हा भगवान पतंजलीचा तुम्हाला आशीर्वाद आहे कौस्तुभ सोसायटीतल्या लोकांना. नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. तर इथे तुकाराम महाराजांनी सांगितलेला इथे त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की स्मरता नित्य हरी मगती माया काय करी. याचाही अर्थ असाच आहे की स्मरता नित्य हरी म्हणजे नित्य हरीचं स्मरण केलेलं असताना मायेचा आपल्याला त्रास होत नाही किंवा मायेच्या पटलाच्या आपण पलीकडे जाऊ शकतो. त्या दुसरा त्याचा अर्थ असा आहे की हरी म्हणजे सिंह आणि करी म्हणजे हत्ती. तेव्हा स्मरता नित्य हरी, हरीचं सिंहाचं स्मरण जर नित्य तुम्ही केलं तर ही मायारूपी हत्तीने तुम्हाला काय करणार आहे. मगती माया काय करी, जेव्हा त्याने दुसरा हे केलेला आहे की पडदा जड भारी दासी आठवावा हरी. इथे त्यांचा रेफरन्स असा आहे की वाया जाओ निधी क्षण आड घाली सुदर्शन. इथे सुदर्शन म्हणजे पुन्हा ते परादर्शन आहे, सुदर्शन असं त्याला म्हटलेलं आहे चक्राला. तर इथे ते परादर्शन आणि सुदर्शन दोन्ही एकच आहे. तर इथे त्याचा अर्थ असा आहे की आपण सामान्य माणसं या सगळ्या अभंगाचे आपल्या सांसारिक अडचणीशी हे लावत असतो, संदर्भ लावत असतो, पण महाराजांच्या ह्याच्यामध्ये महाराजांच्या अभंगात तो संदर्भ कुठेही प्रापंचिक ह्याच्यात नसतो लावलेला. त्याने इथे पडता जड भारी दासी आठवावा हरी म्हणताना आपल्या डोळ्यासमोर समजा मला ऑफिसमध्ये काही अडचण प्रमोशन मिळत नसेल तर मी नामस्मरण करावं का, असा त्यांना असे अर्थ अभिप्रेत नाहीये. कुठल्याही प्रापंचिक अडचणीसाठी हे नामस्मरण करायचं नाही हे त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे. प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी प्रापंचिक उपाय वेगळे आहेत. तर इथे असं म्हटलं की जड भारी, की जड वस्तूच्या भारी आकर्षणातून असा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, पडदा जड भारी म्हणजे जड वस्तूचं एखादं भारी आकर्षण तुम्हाला निर्माण झालं तर त्याच्यापेक्षा भारी असलेला जो भगवंत आहे की ज्याच्यामुळे ही जडवस्तू निर्माण होते दासी आठवावा हरी. कारण आपण जर तिथे दासी का म्हटलं तर आपण जर मालक असलो त्या जडवस्तूचे तर तुम्हाला हरी आठवणारच नाही, तर म्हणून दासी आठवावा हरी असं म्हटलेलं आहे. मग त्यांनी असं म्हटलंय वाया जाओ निधी क्षण, पण हा क्षण आपला नाही भगवंताचा हे लक्षात ठेवायचं. वाया जाओ निधी क्षण आड घालील सुदर्शन. तेव्हा या मगाच्या श्लोकाच्या आधाराने विष्णू विष्णूचं स्वरूप, त्या विष्णूचं स्वरूप चतुर्भुज हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याबरोबर त्याची जी ज्याला आपण शंख चक्र गदा पद्म त्याची चार त्याच्या आयुध आयुध म्हणायचं म्हणजे कशासाठी आयुध अशासाठी म्हणायचं की दुर्जनांसाठी ते आयुध म्हणून वापरले जातात, पण सामान्य भक्तासाठी की ज्यांची असामान्यत्वाकडे ओढ आहे अशा भक्तांना ती आयुध नसून त्यांच्या साधनेसाठी मदत करणाऱ्या वस्तू आहेत, हा त्यातला भाग आहे. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे या साधनांचा, या त्याच्या हातात असलेल्या वस्तूंचा. कारण लक्षात घ्या, या सगळ्या वस्तूंना भगवंताचा करस्पर्श झालेला आहे, तर भक्ताच्या दृष्टीने त्या गोष्टी वाईट असतील कशा. तर शंख चक्र गदा पद्म मुकुट तिलक पीतांबर आणि मत्स्याकार असलेली कुंडल या भगवंताच्या शरीराला स्पर्श करणाऱ्या बाह्य वस्तू आहेत. तर ह्याचा अर्थ भगवंताच्या आपल्या भक्ताच्या दृष्टीचं काय आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. विष्णू स्मरण म्हणजे रूपाचं स्मरण म्हणजे. तर इथे आपल्या आता लक्षात येईल या ह्याच्यामध्ये, आत्ता आपण जो गेल्या वेळी जो भाग बघितला की भक्ताच्या दृष्टीनं शंख म्हटला की पांचजन्यम ऋषिकेशव असं वर्णन केलेलं आहे, तर दुर्योधनासाठी ते आयुध आहे. कारण पांचजन्य ऐकल्यानंतर दुर्योधनाच्या हृदयामध्ये धडकी भरली असेल की भगवंतानी ज्याचं सारथ्य केलं त्याच्यासमोर आपल्याला लढायचं आहे. पण भक्तासाठी तसं नाही, भक्तासाठी माझ्या दृष्टीनं म्हणजे माझ्या आता मी आपल्यासमोर हे विचार मांडतोय, आपण त्यातनं त्याच्या त्याच्यावर आणखी सूक्ष्म विचार करून आपल्या काही लक्षात येत असेल तसं बघावं त्याच्यामध्ये की माझ्या दृष्टीनं भक्ताच्या दृष्टीनं हा शंख म्हणजे ह्या चारी वाणींचं रूप आहे. लक्षात घ्या, त्याचा आकार बघितला तुझ्या लक्षात येईल की जो बाहेरचा भाग असतो शंखाचा ती वैखरी आहे, थोडासा आतला भाग बघितला की मध्यम आहे, त्याचा निमूलता जो भाग आहे ती पश्चिमती आहे, आणि जिथे तो भगवंताच्या मुखाला स्पर्श करतो तो पराबिंदू आहे. विचार करण्यासारखी गोष्ट. त्यामुळे या वाणीतून जे शंखाच्या वाणीतून जे ज्ञान प्रगट होतं, ज्याच्यातून ओंकार स्वरूप प्रगट झालं, त्याच्यातून चारी वेद प्रगट झाले, हे सगळं अपौरुषेय वाङ्मय एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की ते त्या शंखातून प्रगट झालेलं आहे. त्या दृष्टीनं भक्ताच्या दृष्टीनं शंखाचं इतकं महत्व आहे की त्याच्यासाठी तो पांचजन्य नाही आहे, त्याच्यासाठी हे वेदजन्य आहे तो, लक्षात घ्या. तर या दृष्टीनं शंख हा त्याच्या साधनेला मदत करणारा म्हणून आहे. म्हणजे या चार शंखाच्या स्वरूपामध्ये चारी वाणीचा उपयोग करून तो नामस्मरण भक्त करू शकतो हे सांगण्यासाठी तो शंख आहे. हा त्या शंखाचा माझ्या दृष्टीने अर्थ आहे. दुसरं पुढचं तुम्ही बघितलं तर चक्र, तर चक्र या चक्रातही मोठी गंमत आहे. आपल्या लक्षात येईल इथे की हे चक्र प्रसंगी भगवंताने दुष्टांना नाश करण्यासाठी वापरलेलं आहे. परित्राणाय साधुना विनाशायच्या दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय हे आयुध वापरलं गेलं. तर इथे त्याच्यामध्ये असा भाग आहे की विनाशायच्या दुष्कृता म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. विनाशायच्या दुर्जनाम नाही म्हटलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, मग त्याच दुर्जनाचा सज्जन व्हायला वेळ लागत नाही. त्याच बाल्याचा मग वाल्मिकी होतो. त्यांनी जरी मरा मरा म्हटलं तरी तो अमर होतो. तेव्हा विनाशाचे दुष्कृताम असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा असं लक्षात येतं की हे दुर्जन आपले दुष्कृत सोडायला तयार नाहीत, तेव्हा मग नाईलाजानी भगवंतांना त्याचा वध करावा लागतो. त्याच्यासाठी शिशुपालाचे 100 अपराध जेव्हा करतात, जेव्हा शिशुपाल साक्षात जगन मातेची निंदा करायला लागतात भगवंताच्या पत्नीची, तेव्हा तो अपराध 100 ठरतो आणि त्याचा वध होतो. किंवा सुईच्या आग्रावर राहील इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही त्यांची असून सुद्धा, इतक्या खालच्या पातळीवर दुर्जन जेव्हा जातो तेव्हा नाईलाजानी भगवंताला त्याचा वध करावा लागतो. तेव्हा दुष्कृताम विनाशाचे दुष्कृताम हे म्हणण्यासाठी इथे दुष्कृत स्वतंत्रपणे संपत नाही म्हणून त्याचा दुर्जनाचा वध करावा लागतो. पण भक्तासाठी ते तसं नाही आहे. भक्तासाठी लक्षात घ्या, ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती पण ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. तेव्हा सामान्य प्रापंचिक माणसासाठी हे एवम प्रवर्तितम चक्र मायेचं चक्र आहे. आणि ते मायेचं चक्र भगवान सहज, आपण म्हणतो ना आम्हाला बाह्य हात का केलंय, सहज ते फिरवत असतात त्याच्यावर. आणि त्या मायेच्या चक्रामध्ये भगवंताला विसरल्यामुळे, ईश्वर सर्व भूतानाम हे विसरल्यामुळे, एखाद्या यंत्रावर बसल्यासारखे हे सगळी जीवसृष्टी ही या मायेमध्ये सर्व भूतानी यंत्रारूढानी भ्रामयन भ्रमत असते. भ्रमत का त्याला कळत नाही, त्याच्यातून भगवंताला धरायचं कसा. पण भक्ताला बरोबर समजलेलं असतं. भक्ताच्या दृष्टीनं हे जे चक्र आहे तो काय करतो, हे चक्र खूप गतिमान आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे याची गती आहे. मग त्या दिवशी आपण बघितल्यावर Ghatendra 43 जे काय असेल ते, तो म्हणतो यातला स्थिर बिंदू कुठे आहे, भगवंताची करांगली. चक्र सगळं जरी फिरत असलं तरी भगवंताची करांगुली जी आहे त्याच्या मोठी ते फिरत असल्यामुळे ती स्थिर आहे ना. तो भक्त नेमका भगवंताचं बोट पकडतो, लक्षात घ्या. मायाच्या जाळ्यात त्याला अडकायचं नसतं म्हणून तो भगवंताचं बोट धरतो. याच्या मोठी चक्र फिरतं त्यामुळे त्याला फिरायला लागत नाही. गंमत अशी जात्यामध्ये तुम्ही जरी आपल्या याच्यामधला नेहमीचा अनुभव आहे की जात्यामध्ये आपण जेव्हा दाणे घालतो तेव्हा जे दाणे दोन्ही तळ्यामध्ये सापडतात अविद्या अस्मितेच्या ते भरडले जातात. जे त्या मधल्या दांड्याला चिपटून असतात ते भरडले जात नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा माझ्या दृष्टीनं भक्ताच्या जर दृष्टिकोनाने विचार केला तर हे चक्र कितीही जरी फिरत असलं तरी सुद्धा भक्त त्या करांगुलीला धरून असल्यामुळे, कारण भक्ताला त्या भगवंताचा करस्पर्श करांगुलीचा करस्पर्श झालेला असल्यामुळे, करांगुलीचा स्पर्श झालेला असल्यामुळे तो या मायेच्या चक्रामध्ये अडकत नाही. तो त्या बोटाला धरून लिहिलेले सगळा विहार करत असतो आणि सगळ्या मायेच्या चक्राकडे साक्षी भावाने बघत असतो कसं फिरतय म्हणून. हा त्या चक्राचा अर्थ आहे. पुन्हा भगवंताची करांगुली इथे म्हणतो पराबिंदू आहे आणि म्हणून त्याला सुदर्शन किंवा पराधर्शन म्हणायचं कारण हे. आणि सुदर्शन म्हणण्यामध्ये आणखीन एक हेतू आहे की बहुतेक आपली दुःख आहेत ना हे आपल्याला वस्तुस्थिती योग्य दर्शन होत नाही म्हणून होत असतात. तर तिथे एकदा आड घाली सुदर्शन, सुदर्शन आड घातल्यानंतर तुम्हाला काय वस्तूचं योग्य दर्शन व्हायला लागल्यानं तुमचं दुःख निघून जात. तिथे मग बुद्धी तुलना करायची थांबते, मोजमाप करायची थांबते. मग मला 10,000 रुपये पगार असल्यानंतर 15,000 तुम्हाला दुःख व्हायला लागतं का नाही म्हणून ते थांबतं, कारण 10,000 सुदर्शन तुम्हाला व्हायला लागतं. त्यामुळे लई नाही मागणं पोटापुरतं देगा विठ्ठला त्याच्यातच तुम्हाला सुदर्शन व्हायला लागतं. तेव्हा हा सुदर्शन. तिसरा गदा आपण बघितली, तर गदेच्यासाठी सुद्धा चक्र गदा ही आपण बघितली विनाशाची दुष्टतामाशी वापरली जातात, पण साधूंसाठी ती तशी आहेत का किंवा भक्तासाठी तशी आहेत का? अजिबात नाही. व्यंकटेशोत्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, ते असं म्हणतात की तिथे धाव पावर आहे गोविंदा हाती घेऊन या गदा. आता ती गदा कशासाठी आहे भक्तासाठी हे कळेल. धाव पावर आहे गोविंदा हाती घेऊन या गदा तरी माझ्या कर्मांचा चेंदा किंवा तरी माझ्या विकारांचा चेंदा. सच्चिदानंदा श्रीहरी, मग मी सच्चिदानंद पदाला पोहोचू शकेल. या गदेचं काम भक्तांच्या बाबतीमध्ये त्यांच्या ठिकाणी पूर्वजन्मातून जे काही कर्म निर्माण झालेले असतात त्या कर्माचा कर्माच्या आशयाचा त्याच्यामध्ये ज्याला पतंजलीने मुद्दाम स्वतंत्र शब्द वापरलेला आहे बघा, क्लेश कर्म विपाक आशय, तो हा जो कर्माशय जो आहे ना हा ह्या कर्माशयाचा नाश करण्याचं काम ती भगवंताची गदा करत असते. आणि त्याच्यामुळे भक्ताला पुढचं कर्म स्वतःच्या इच्छेने राहत नाही, भगवंताची इच्छा म्हणून तो कर्म करतो. तेव्हा ही जी जमिनीवर टेकलेला जो बिंदू असतो तो पुन्हा अत्यंत सूक्ष्म असतो, कारण त्या टोकाने या कर्माचा चेंदा व्हायचा असतो. तेव्हा हा कर्माशय अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याचा नाश करण्याचं तेवढं सूक्ष्म टोक पाहिजे, त्याला पराबिंदू म्हणायचं. तेव्हा या गदीलाही पराबिंदू आहे आणि पुन्हा वरती भगवंताचा खरं स्पर्श आहे, त्यामुळे भगवंताची सगळी कामं गदा निमूटपणे करत असते. एकदा अशीच भगवंत अवतार घेतात अनेक वेळेला, हे म्हणताना आता गदेला आठवण झाली की म्हणजे भगवंत काय पृथ्वीवर जाऊन करतात, काय अवतार घेतात. म्हणजे तिने एकदा विचारलं, भगवंत आपण पृथ्वीवर जाऊन काय करतात? ते माणसांचा उद्धार करतात. तर त्यांनी विचारलं, माणसं काय असतात? म्हणजे माणसांचा काही मी नाश करत असते हे मला माहिती आहे इथे, पण ती ज्यांचा नाश करते कर्मात ती माणसं कशी असतात? ते म्हणे चांगली असतात वाईट असतात सगळं काय असतं म्हणजे त्याच्यामध्ये. तर मला एकदा माणसं बघायची म्हणे गदीने सांगितलं की तुम्ही जसा अवतार घ्या तसं मला एकदा अवतार घ्यायचा आहे. तर भगवंत म्हणाले, खरंच तुला अवतार घ्यायची इच्छा आहे का? तर म्हणे मग पुन्हा पुन्हा घ्यायला लागेल माझ्यासारखा युगाजुगे, मध्ये दोन युगाची गॅप नाही मिळायची. कृष्णानंतर राम असं नाही सतत घ्यायला, कारण हे काम तू इथे जे करते ते तुला खाली जाऊन करायला लागणार आहे. तुझं कर्म चुकणार नाही नियतीच्या इच्छेने असल्यामुळे कर्माचा नाश करण्याचा. गदा म्हणाली चालेल, म्हणून लक्षात घ्या त्याच्यानंतर ती गदा म्हणजे प्रत्येक आपल्या पृथ्वीवर जो संत असतो ना तो त्या गदेचा अवतार असतो. म्हणून प्रत्येक 100 मैलावर त्या गदेचा अवतार असतो असं आपल्याकडे म्हटलेलं का? तर इथेही ती संतांच्या रूपाने तुमच्या कर्माचा नाशच करत असते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज दडवणी जाय. आजा प्रत्येक संत हा हे काम नियतीची इच्छा म्हणून करत असतात, त्याच्यामुळे तो गदेचा अवतार असं समजायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचं पद्म, पद्मविषयात आपण काय बोलायचं, अत्यंत नाजूक अत्यंत सुंदर. म्हणजे मला तर असं वाटतं की ते कमल भगवंताच्या हातातलं कमल म्हणजे भक्ताचं साक्षात जीवनच असतं. म्हणजे भक्ताची अशी इच्छा असते की या कमला इतकं माझं जीवन नाजूक आणि कोमल भावनाने नटलेलं असावं. म्हणजे भगवंताच्या एकदा करस्पर्शामध्ये ते कमल गेलं जसं भगवंताचं भगवंताच्या हाताने एकदा भक्ताचं आयुष्य गेलं की त्याचं जीवन कमल हे असं व्हायला वेळ लागत नाही. हा त्या कमल शब्दाचा अर्थ आहे. त्याला दुसरा अर्थ त्याच्यामध्ये असा लागतो तो आपल्याला पुढे बघता येईल की आपल्या ठिकाणी या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमुळे जी 6 ठिकाणी कमलं सांगितलेली आहे की चक्र सांगितलेली आहेत त्यातला हा भाग आहे. त्यातलं हे सहस्रार कमल आहे असंही म्हणता येतं. तो आता पुढे येईल भाग. तर ह्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे यातला की हे आपण बघितलं की जिथे जिथे भगवंताचा स्पर्श होतो या सगळ्या वस्तूंना तिथे तिथे तो पराबिंदू असतो आणि त्या पराबिंदूतून पुढचं कार्य चालू असतं. ते कार्य मात्र व्यावहारिक पातळीवर किंवा आपल्या त्या पृथ्वीच्या पातळीवर लोकांच्या पातळीवर चालू असतं. पुढचा यातला जो भाग आहे तो म्हणजे भगवंताचा मुकुट. आता भगवंताचा मुकुट आपण जसा समजतो ना तितका साधारण सोपा नाही आहे. मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो याच्यामध्ये की भगवंताचा मुकुट हे भगवंताचं सहस्रार दल कमल असत. हा शोध लेड बीटरनी लावलेला आहे चक्रात या पुस्तकामध्ये. ते म्हणतात त्याच्यामध्ये की मी अनेक ठिकाणचे ईश्वराच्या मूर्तीचे किंवा बुद्धाच्या ह्याच्यावरचे मुकुट बघितले, त्या सगळ्यात मला एक साम्य सापडलं. ते साम्य असं आहे की ते म्हणे जेव्हा सहस्रार चक्र असतं, सहस्र दल कमल असतं, सहस्रार दल म्हणतो आपण त्याला, हजार पाकळ्याचं कमल जे असतं आपल्या बुद्धीमध्ये सूक्ष्म स्वरूपात ते दिसणार नाही, कुठल्याही ऑपरेशनमध्ये दिसणार नाही ते ब्रेनच्या. पण ते बरं का जोपर्यंत नैसर्गिक अवस्थेत असतं की मध्यबिंदू त्याचा खाली आणि पाकळ्यावर लक्षात घ्या, तोपर्यंत ते भगवंताच्या कृपेचं रिसिव्हिंग सेंटर असतं, त्यातून भगवंताची कृपा येत असते. आणि कालांतराने जेव्हा हे कमल कुंडलिनी शक्तीच्या प्रभावामुळे ते हळूहळू मध्यबिंदूचा वर यायला लागतो, तोपर्यंत इतका वर येतो की पाकळ्याखालील मध्यबिंदू वर असं होतं, तेव्हा त्याला मुकुटाचा आकार येतो. हे लक्षात येतो तुमच्या. कुठलाही मुकुट हे सहस्र दल कमलाचं ज्याचा मध्यबिंदू वर आहे आणि पाकळ्या खाली आहेत, हे याला दातांची उलटी फोड म्हणतात. ही आहे सर्वसाधारण कुठलंही कमल असं असतं, इथे उलट आहे. इथे त्याचा मध्यबिंदू जेव्हा वर जातो त्या कमलाचा, तेव्हा ते ट्रान्समिशन सेंटर होतं, भगवंताच्या कृपेचा पूर्ण वर्षाव त्यातून होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे भक्ताला स्वतःच असं काही ठेवायला लागत नाही, वरने येतं बाहेर जातं. हे त्या सहस्र झालं भगवंताच्या मुकुटाचं, मुकुटाचं प्रतीक आहे हे लक्षात घ्या. आणि त्याला मग त्या मुकुटाचा आकार येतो. म्हणून सगळ्या ठिकाणी बघा, बुद्धाच्या मूर्तीवर तो विशिष्ट मुकुट असा दाखवलेला आहे त्याचा आकार, की त्याचा अर्थच असा आहे की मधला भाग त्याचा वर आलेला आहे, पाकळ्याखाली आहे. हा भगवंताच्या मुकुटाचा अर्थ आहे. आणि आपल्याला त्याच्यामुळे आपल्यानंतर दक्षिणेकडची पद्धत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आपण उत्तरेकडे भगवंताच्या चरण स्पर्श करतो, दक्षिणेकडे भगवंताचा चरण स्पर्श करू देत नाही. तो भगवंत आत कुठेतरी अंधाऱ्या खोलीत असतो अर्धा फरलांगावर, पण बाहेर त्याचा मुकुट जो असतो तो तुमच्या डोक्याला लावतात. का? तर त्या सहस्रदल कमलातून भगवंताच्या कृपेचा वर्षा तुमच्या ह्या सहस्रदलामध्ये व्हावा म्हणून, की ज्याच्या पाकळ्या वर आहेत आणि बिंदू खालवे. हा त्या मुकुट शब्दाचा राग. पुढे आपण गेल्यानंतर चंदन तिलक येतो. चंदन तिलक कुंकुम तिलक जो जसं असेल त्याप्रमाणे. इथे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या इथे हा तृतीय नेत्र ज्याला म्हणतात किंवा ज्ञानचक्षू ज्याला म्हणतात, आपल्याकडे नवद्वारांनी हे असतो असं म्हणतो. आपल्या शरीराला नवद्वार आहे पण हे दावद्वार आहे इथलं. आणि कर्वे साहेबांना कर्वे त्याला ते कॉरॅबरेट करतील की ह्या द्वारांनी बऱ्याच वेळेला अशुभ शक्ती आत जायचा हे असतो, संभव असतो. म्हणून ते दार झाकलेलं असतं तिलकाने. आपल्याकडे तिलक लावतात आपण, त्याचा हेतू हा आहे की या द्वारांनी आत अशुभ शक्ती जाऊ नयेत, त्याच्यासाठी म्हणून ते बंद करून ठेवलेलं द्वार असतं, त्याच्यासाठी म्हणून आपण तिलक लावतो. पण भगवंताजी असा काही प्रश्न नसतो. तर म्हणून भगवंताच्या या तिलकाचं ध्यान केलं की भक्ताचे ज्ञानचक्षु उघडायला लागतात. आणि गंमत अशी आहे की याचं ध्यान केल्यानंतर ज्या भालप्रदेशी हा कुंकुम तिलक आहे त्या भालप्रदेशाचं भाग्य भक्ताच्या भालप्रदेशी यायला लागतं. म्हणून आपल्या लक्षात असेल, आपल्या सगळ्यांना, आपण सगळे ज्ञानी आहात, की सुदामा जेव्हा येतात तेव्हा भगवंत म्हणत थांब मला तुला कुंकुम तिलक लावून दे. त्याच्यासाठी तो म्हणाला थांब, म्हणून त्यांनी सगळं असं पुसलं भगवंताने. त्याच्या कपाळावरचा पहिला तिलक होता, म्हणा हा प्रवासाने सगळा खराब झालेला, मी तुला नवीन लावतो. म्हणून असं जे पुसलं ना तर त्याच्या भालप्रदेशी यक्षश्री असं लिहिलं होतं. ते भगवंताने उलट केलं, श्रीक्षय म्हणजे मी उलट सांगितलं, त्याच्यामध्ये श्रीक्षय असं लिहिलं होतं, ती अक्षर भगवंताने उलटी करून यक्षश्री केली त्याची. हा त्या कुंकुम तिलक लावण्याच्या मागचा हेतू आहे. म्हणजे त्याच्या नशिबी जे होतं ते पूर्णपणे भगवंताने उलट केलं. श्रीक्षय ज्याच्या नशिबात कधीही श्री नाही, त्याच्या नशिबात कुबेराची संपत्ती यक्षश्री असं केलं. तेव्हा या भगवंताच्या भालप्रदेशात असलेले सगळे जे काही हे आहेत, दैवी संपत्ती ज्याला म्हणतो आपण, ज्याचा पैशाशी काही संबंध नाही आहे, ती सगळी ईश्वरी संपत्ती ज्याला म्हणतो आपण, ती सगळी भक्ताला प्राप्त व्हायला लागते. हा त्या तिलक या शब्दाचा अर्थ आहे. कुंडल मत्स्याकार असतात ती कशासाठी असतात, त्याचा आपल्याला अर्थ सरळ समजतो. ती माशाला हे जसं पाण्याचा कधी भय वाटत नाही, तसं भक्ताला या भवसागराचा कधी भय वाटत नाही. कारण भक्त हा या भवसागरामध्ये माशासारखाच असतो. फक्त सामान्य माणसं या प्रपंचामध्ये गटांगळ्या खात राहतात त्या पाण्यामध्ये, त्यांच्या नाकातोंडात पाणी जातं अनेक वेळा, तरी भगवंताची आठवण होत नाही. कारण काय, आपल्याला दुःख झालं की दुसऱ्यामुळे झालं, सुख झालं की क्रेडिट मला, माझ्यामुळे सुख मिळालं, अशी वृत्ती असल्यामुळे तिथेही भगवंताची आठवण होत नाही. पण भक्ताला मात्र, भक्त हा माशासारखा असल्यामुळे हे दाखवण्यासाठी की हा भवसागराचा आणि भक्ताचा संबंध माशासारखा पाण्याशी असल्यामुळे ते दाखवणारे दर्शवणारे ती कोही आहे, मत्स्याकार कुंडल आहे. इथे आपल्याला ज्ञानाजींनी त्या दिवशी गोष्ट सांगितली ती आठवते की सद्गुरू त्याला असा काही एक फटका मारतात की त्याच्यामुळे टपकन त्याच्या तोंडात तो उलटा होतो आणि त्याच्या तोंडात पाणी जातं. तसं हे दाखवण्यासाठी पुढे कुंडल आहे. त्याच्यानंतर पुढचा पितांबर. सर्व सगळं काही भगवंताच्या या क्लुप्तीचं रहस्य या पितांबरात आहे. भगवंताच्या अंगावर, विष्णूच्या अंगावर बघा, पितांबर आणि शेला हे दोन तुम्हाला सापडतात, आणि उत्तरीय आणि पितांबर. तर इथे पहिला प्रश्न आपल्याला असा येतो, सूक्ष्मात जाऊन विचार करणाऱ्या माणसाला, की पितांबर का बरं, पिवळा रंग का? साधं उत्तर आहे, ज्याला आपण पांढऱ्या मॅचिंग म्हणतो ना हल्ली हल्लीच्या भाषेत, की भगवंताचा रंग अनंत असल्यामुळे निळा आहे, म्हणून वस्त्राचा रंग पिवळा आहे. सरळ साधं उत्तर आहे. त्याला दुसरं उत्तर असं आहे की पिवळ्या रंगाची, निळ्या रंगाची छाया ही पिवळ्या रंगात पडते. तेव्हाही प्रयोग करून बघायला हरकत नाही. आपल्याकडे शास्त्रज्ञांनी कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणून शोधून काढले. तुम्ही कुठल्याही प्रकाशाच्या, एखादा जिलेटिन पेपर असतो ना ज्यातनं प्रकाश येतो असा, तो जर पिवळा जर तुम्ही रंग घेतलात त्याची छाया निळसर पडते. निळा कागद धरला की छाया पिवळी पडते. हिरवा रंग जर तुम्ही, जसं पांढरा तुम्ही कागद धरलात शुभ्र, की त्याची तुम्हाला छाया काळसर दिसते इतर याच्यापेक्षा. तसं निळा रंग तुम्ही जर धरला तर त्याची छाया पिवळी पडते, पिवळा धरला तर निळी पडते, तांबडा कागद धरला तर छाया हिरवी पडते, आणि हिरवा कागद धरला तर छाया तांबडी पडते. तर म्हणून भगवंताच्या शरीराचा रंग निळा असल्यामुळे वस्त्राचा रंग पिवळा ठेवलेला. आता पिवळा निळा हे दोन्ही जर एका ठिकाणी आणले ना तर पलीकडचं काही दिसत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दोन पिवळा निळा एका ठिकाणी आणले की काळ्या रंगाचं काम करतात, म्हणजे सरळ वस्तूला झाकण्याचं काम करतात. आता लक्षात घ्या की भगवंताचा रंग निळा आहे आणि या वर्षा मायेच्या वस्त्राचा रंग पिवळा आहे, तर सामान्य संसारी माणसाला आपला प्रपंच भगवंत दिसणार कसा? दिसणं शक्यच नाही. म्हणून तर म्हणतो देव नाहीच आहे. आतलं तर मला दिसलाच असता का? अरे पण या पितांबराच्या आड तो निळा रंग आहे, ते निळा आणि पिवळा म्हणून तुला ते तुझा दर्शन शक्ती बंद केलेली आहे त्याने. पण भक्तात तसं होत नाही, कारण वस्त्राचे, कुठल्याही वस्त्राचे दोन गुणधर्म आहेत, की एक झाकणं आणि दुसरा संरक्षण करणं. त्यामुळे सामान्य प्रापंचिक माणसाला जरी भगवंत या वस्त्राने झाकला गेलाय असं जरी दिसत असलं, तरी भक्ताच्या दृष्टीनं ते जे वस्त्र असतं ते मायेचं वस्त्र नसतं. म्हणजे इथे माया शब्दाचं प्रेम असा अर्थ आहे, ते मायेचं वस्त्र असतं, प्रेमाचं ममतेचं वस्त्र असतं. त्याच्यामुळे गोंधळ महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय बघा, की म्हणजे संकटाची हुडहुडी भरली की नामाची बंडी पांघरावी आपण, संकटाची थंडी आली की नामाची बंडी घालावी, तसं भक्ताचं असतं. हे जे त्याचं वस्त्र आहे, मायेचं वस्त्र ज्याला इतरांना जे वाटतं, ते ह्याच्या भक्तांच्या दृष्टीनं हे वस्त्र म्हणजे प्रेमाचे पाखर असते, प्रेमाचं वस्त्र असते, आणि त्याच्यामुळे सामान्य माणसं. आणखीन एक आपल्या मुद्दा लक्षात येईल इथे, की भगवंताच्या या वस्त्राचं भक्ताला कौतुकच वाटतं नेहमी. आणि दुसरा एक गुणधर्म सामान्य माणूस भक्तात काय पडतो, वेगळा फरक काय समजतो, की सामान्य माणसं हे वस्त्र भगवंताच्या अंगावर हिसकावून घेतात, मग त्या मायेच्या जाळ्या अडकतात. जे वस्त्र भगवंतापासून लांब याच्याशी लग्न करायचं, पुढे बोलत नाही, तर त्या भगवंताला वस्त्र करण्यामध्ये काय मतलब आहे? पण सामान्य माणूस त्या मायेच्या वस्त्राच्या जाळ्यात गुरफडतो, त्याचं कारण ते भगवंतापासून वस्त्र हिरावून घेतलेलं असतं म्हणून. पण भक्त काय करतो? भक्त हा डिप्लोमॅटिक असतो, तो मुळे भगवंताच्या अंतकरणात जाऊन बसतो आणि तिथून सगळा मायेचा खेळ बघत बसतो काय चाललाय साक्षी भावाने. त्याच्यामुळे तो या मायेच्या वस्त्रात गुरफडत नाही. बरे, मायेचं वस्त्र मुळात कसं केलंय म्हणावं? तर सगळ्या आढळण्याच्या जे कुठले क्लुप्ते असतात सामान्य माणसाने, त्याच्या सगळ्या ह्यात वापरलेल्या असतात या पितांबरामध्ये, की मुळात हे अविद्या या धाग्याचं केलेलं असतं. त्याला पुन्हा देहबुद्धीचा पीळ दिलेला असतो, म्हणजे जो पीळ सुटणं फार कठीण. त्याला म्हटलं सुंभ जळतो पण पीळ जळत नाही. तसं हे अनेक जन्मांच्या देहबुद्धीच्या चक्रावर याला पीळ दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर उभे आडवे धागे याचे या वस्त्राचे असतात, ते अहंता आणि ममता याचे असतात. आणि याला रंग इतकं सुंदर दिलेलं आहे, रमणीय पिवळा, की तो सुखाचा रंग आहे. त्यामुळे ते वस्त्र अत्यंत रमणीय वाटतं, आणि त्या वस्त्राच्या रमणीयमध्ये माणूस गुंतून जातो आणि पलीकडचा भगवंत विसरतो. धागा धागा अखंड विणे म्हटलेलं आहे आपल्याकडे. तेव्हा इथे आणखीन एक आपल्या मुद्दा असा लक्षात येतो, चालू इथे आपल्या लक्षात येतं की भगवंताच्या शरीराचा काही भाग फक्त झाकलेला आहे, त्यालाही पुन्हा अर्थ आहे की आपण म्हणतो